नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. वेगवेगळ्या सुवातांनी आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी वितरीत केले म्हजे घर येवजणेचे अर्ज. मुखेल सरकारी महामंडळां आनी संस्थांचे व्हडा प्रमाणांत फेरबदल करताना गोंय सरकारान जायत्या संस्थांनी नवे अध्यक्ष नेमल्यात. तियात्र माचेर जॉली बॉय ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ले म्हालगडे तियात्रिस्ट सेबास्टियन फर्नांडीस तशेंच गोंय मुक्ती चळवळींतले म्हालगडे सुटके झुजारी वामन प्रभुगांवकार आयज संवसाराक अंतरल्या. जिमनॅस्टीक फेडरेशन ऑफ इंडिया म्हणल्यार जीएफआयन गोंय खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालय आनी गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान 14वी एक्रोबॅटीक जिमनॅस्टीक आशियाई चॅम्पियनशीप 2025 जाहीर केल्या. आता पुराय खबरो. रुका म्हळ्यार रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन ह्या कायद्या खाला कम्युनिदाद वा सरकारी जमनीत बांदिल्लीं घरां लेगीत परतून नोंदणीकृत करची पडटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. सावड्डे वाठारांत म्हजे घर येवजणेचे अर्ज वितरीत करपाच्या कार्यावळींत ते उलयताले. सावड्डे मतदारसंघाची ही कार्यावळ काल जाली. पोरणें घर मोडून नवें घर बांदपाक लेगीत कसलीच आडखळ येवची न्हय म्हूण रुका कायद्यांत फावो ती तजवीज केल्या अशें मुखेलमंत्र्यान सांगलें.
रुका म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन. तो आम्ही कायदो केला त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यानी एप्लाय करचे आणि त्या घराक त्यांनी कन्स्ट्रक्शन लायसन्स आणि ऑक्युपन्सी खातीर जितके पैसे तितकेच आम्ही त्याचे फाईन घेयना ते त्यांनी पैसे भरचे. आणि आता तर आम्ही कायदो थोडा रिलॅक्स केला. व्हडले घर सुद्धा पंचायतीन बांधला असं 600 स्क्वेअर मीटर एफईआरआ प्रमाणे जाल्यार तेही घर जे आहा ते कायदेशीर करता. बट त्याच बरोबर गव्हर्मेंट लँडान बांधलेले घर 1972 सोडून ज्यांनी गव्हर्मेंट लँडात बांधला किंवा ज्यांनी कोमुनिदाद लँडात बांधला किंवा एफआरसीच्या अंडर मागीर कोणी रेग्युलरायज केला तितक्याय जणांनी घर जे आहा परत रुकाच्या अंतर्गत ते घर हे रेग्युलरायज करपाक जाय.
गोयकारांची घरां वाटपा खातीर सरकारान म्हजे घर येवजण सुरू केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. परवरी मतदारसंघात म्हजे घर येवजणेच्या अर्ज वाटपाच्या कार्यावळीत ते उलयताले. सरकारी कम्युनिदाद तशेंच खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपी येवजणेच्या अर्जांचे वाटप करपी कार्यावळी सुरू आसा. आयज परवरी आनी साळगांव मतदारसंघात कार्यावळी जाल्यो. परवरी हांगा जाल्ल्या कार्यावळीत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हजर आशिल्ले. सरकाराक कोणाचेच घर मोडपाचे ना. न्यायालयाच्या आदेशाक लागून उपजिल्लोधिकाऱ्याक घर मोडपाच्या आदेशाची कारवाय करची पडटा. घर मोडटा तेन्ना सरकाराक लोक गाळी मारतात. अशे प्रकार बंद करपा खातीर सरकारान म्हजे घर येवजण सुरू केल्या. जांणी विरोध केलो त्या विरोधकांक मात घरां नियमीत जाल्ली नाका असो आरोप मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार केलो. मुखेल सरकारी महामंडळां आनी संस्थांचे व्हडा प्रमाणांत फेरबदल करतना गोंय सरकारान जायत्या संस्थांनी नवे अध्यक्ष नेमल्यात. गोंय खादी आनी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुठ्ठाळेचे आमदार आंतोनियो व्हास हांची नेमणूक जाल्या. जाल्यार आदले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकार कला अकादेमीचे मुखेली आसतले. गोविंद पर्वतकार हांकां गोंय शिक्षण उदरगत महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या आनी संकल्प आमोणकार सांडपाणी आनी मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आसतले. बालभवनात दयानंद सोपटे पदभार घेतले जाल्यार केदार नायक हांकां गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. गोंय राज्य मुळावी बांदावळ उदरगत महामंडळाचे अध्यक्ष आतां मायकल लुबो आसतले. तर दयानंद मांद्रेकार हांची गोंय राज्य अनुसूचित जाती आनी हेर मागासवर्गीय वित्त आनी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक जाल्या. ते भायर गोंय कायदो आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून आलेक्स सिक्वेरा हांची नेमणूक जाल्या. तियात्र माचेर जॉली बॉय ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ले म्हालगडे तियात्रिस्ट सेबास्टियन फर्नांडीस हे जाणटेपणाक लागून पिरायेच्या 82व्या वर्सा संवसाराक अंतरले. बरो तियात्र लेखक आनी गीतकार म्हणून तांची नामना आशिल्ली. तांच्या कुडीचेर 1 नोव्हेंबराक करमळे हांगा निमणे संस्कार जातले अशी माहिती गोवा तियात्र अकादेमीन दिल्या. 23 मार्च 1943 दिसा जल्मल्ले फर्नांडीस हे 6 दशकां परस चड काळ तियात्र मळार सक्रीय आशिल्ले आनी आतां मेरेन माचेर 36 परस चड तियात्र बरोवन तांणी सादर केलां. मिलाग्रीचो खुरीस, थँक यू डॉक्टर, मोग आनी काजार ही तांची कांय नामनेची तियात्र. तांणी तियात्रीच्या माचेर 1000 परस चड गितां बरयल्यात आनी सादर केल्या. ह्या तियात्रांत केल्ल्या कामा खातीर तांचो कला गौरव पुरस्कार, गुलाब तियात्र पुरस्कार आनी हेर पुरस्कारान गौरव केल्लो. गोवा तियात्र अकादेमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी तांच्या मरणा विशीं दुख्ख प्रगटायलां. मांद्रे मतदारसंघात आज म्हजे घर कार्यावळ जाली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, मांद्रेचे आमदार जिता आरोलकार, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, बालभवनाचे अध्यक्ष आनी मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोंय जिल्लाधिकारी अंकित यादव आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. घरान आवार करपी म्हजे घर हो उपक्रम गोंयच्या बऱ्याचशा नागरिकांक थाकाय दिवपी आसा अशें मत ह्या वेळार जीत आरोलकार हांणी व्यक्त केलें.
आतां वेगळ्यावेगळ्या गांवांनी वेगवेगळे इश्यूज आहात, म्हणजे प्रत्येक मतदारसंघात व प्रत्येक तालुक्यात वेगळेवेगळे इश्यूज आहात. त्यांना ते असे म्हणजे म्हाका जेव्हा नसलेत आमचे स्थानिक म्हणतात अरे म्हजे घर बरे हा सियाजडान आता आमचे स्ट्रक्चर किती रे, मागीर थोडे म्हणटाले आमचो भाटकार अजून आहा आमकां कशें हे घरा नांवार घातले. सो वेगळेवेगळे प्रश्न असले. आज प्रश्नाची उत्तर दिवपाक आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर हांगासर येयले.
घरानावर करपाच्या उपक्रमाचो लाव आणि अशी घरं आशिल्ल्या मनशांनी घेवचो असे आवाहन ह्यावेळार तांणी केले. म्हजे घर उपक्रम कायद्याच्या चौकटीन तयार केला. सर्वसामान्यांची घरं जी किचकट प्रक्रियेक लागून कायदेशीर जावपाची अडकून उरता अशा सगळ्या कायदेशीर करपाची प्रक्रिया म्हजे घर येवजण सरकारा चालीक लायल्या असे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले.
फॉर्म डिस्ट्रिब्युशनचो कार्यक्रम आणि तुमकां फॉर्म समजून सांगपाच्या निमित्तान आज हा मुद्दा म्हणून हांगासर आयला. आमकां जर कोणाकूय विचारत की बाबा म्हजे घर हे कायदेशीर आसा व डॉक्युमेंट तुझ्या कडेन किती आसा हे जर म्हणत म्हणजे हांव नवीन घर बांदला त्यांच्या सांगना. पोर्तुगीज हांगासर 1961 गेले आणि 63 वर्सां पुराय जाली आणि 63 वर्सांच्या उपरांत जर आमच्या मूळ गोंयकाराक म्हजे घर म्हणपी म्हजे म्हणपी जर त्याच्या कडेन कागद आसत जाल्यार तो दिवानपणे राहूंक शकना.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंयमुक्ती चळवळीतले म्हालगडे सुटके झुजारी वामन प्रभुगांवकार हे सकाळी पिरायेच्या 87व्या वर्सा संवसाराक अंतरले. तांच्या फाटल्यान घरकान्न सुमन, पूत अमित आनी नातरांचो परिवार आसा. आयज दनपारा तांच्या कुडीचेर मडगांवच्या मठग्रामस्थ हिंदू सभेच्या मसणभुयेंत निमणे संस्कार जाले. प्रभुगांवकार हांणी विद्यार्थी आसतनाच गोंयमुक्ती चळवळीत उडी घेतिल्ली. कारवारच्या हिंदू विद्यालयात शिकतना थंय आशिल्ले शिक्षक रामदास फेणी हांच्या संपर्कातल्यान आनी तांचे सांगाती गोंयमुक्ती चळवळीकडेन वळ्ळे. 18 जून 1955 ह्या दिसा प्रभुगांवकार हांणी आपले 3 सहकारी मधुसुदन कामत, फटी प्रभुगांवकार आनी जनार्दन फळदेसाय हांच्या वांगडा म्हापशा सत्याग्रह केल्लो. तांची भलायकी बऱ्या प्रमाणांत इबाडिल्ल्यान मडगांवच्या एका खासगी इस्पितळांत तांकां दाखल केले आसतना आयज सकाळी तांकां मरण आयले. साखळी नगरपालिका वाठारांत रावपी नागरिकांनी येवपी काळांत सोलर पॅनल बसोवपाच्या नदरेंतल्यान मुखार सरपाची गरज आसा अशें नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी पत्रकारां कडेन उलयतना सांगलें. ह्या वेळार उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार, नगरसेवक आनंद काणेकार हजर आशिल्ले. काळाची गरज म्हणून वळखल्ल्या वाठारांनी लक्ष केंद्रीत करून ताण वेवस्थापनावेले समारोप सत्र गोंय पुलीस राजपत्रीत अधिकारी सभागृहांत गोंय पुलीस IGP KR 84 आनी SP धर्मेश सांगले आनी SP SB हांच्या देखरेखीखाला आयोजीत केले. ही कार्यावळ मानस मेंटस उपक्रमाचो एक भाग आसा जाचे उक्तावण मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी डिसेंबर 2024 DGP आलोक कुमार आणि गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी हांच्या हजेरीत केले. गोवा राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ गोय, गोवा विज्ञान केंद्र मिरामार आणि गोय आणि नेहरू विज्ञान केंद्र मुंबई हांच्या सहकार्यान 26 ते 28 नोव्हेंबर मेरेन राज्य पांवड्यार विज्ञान प्रकल्प सर्त आयोजित केल्या. जिमनॅस्टीक फेडरेशन ऑफ इंडिया GFI गोयच्या खेळा आणि तरणाटे व्यवहार संचालनालय आणि गोवा खेळ प्राधिकरणाच्या सहकार्यान 14वी एक्रोबॅटीक जिमनॅस्टीक आशियाई चॅम्पियनशीप 2025 जाहीर केल्या. ही चॅम्पियनशीप 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर मेरेन सकाळी 10 वरांचेर पेडे इंडोर स्टेडियम कारासवाडा म्हापशा हांगा जातली. हे विशीं खेळा संयोजक मनोहर कामत हांणी सांगले.
फॉर द फर्स्ट टाइम दॅट द जिमनॅस्टीक एक्रोबॅटीक चॅम्पियनशीप एशियन चॅम्पियनशीप इज हॅपनिंग इन इंडिया. वी हॅव जिमनॅस्ट फ्रॉम 8 कंट्रीज. वी हॅव डिफरंट कॉम्पिटिशन फॉर्मॅट्स इन डिफरंट एज ग्रुप्स. देर आर 4 एज ग्रुप्स, 11 to 16, 12 to 18, 13 to 19
and senior group. पणजे नोंद केला त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 28.2 डिग्री सेल्सियस आणि उण्यात उणे 22.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. वेगवेगळ्या सुवातांनी आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी वितरीत केले म्हजे घर येवजणेचे अर्ज. मुखेल सरकारी महामंडळ आणि संस्थाचे व्हडा प्रमाणात फेरबदल. तियात्रमाचेर जॉली बॉय ह्या नांवान लोकप्रिय आशिल्ले तियात्रीस्त सेबास्टियन फेर्नांडीस तशेंच गोंय मुक्ती चळवळीतले म्हालगडे सुटके झुजारी वामन प्रभुगांवकार आयज संवसाराक अंतरले. जिमनॅस्टीक फेडरेशन ऑफ इंडिया म्हणल्यार GFI 14वी एक्रोबॅटीक जिमनॅस्टीक आशिया चॅम्पियनशीप जाहीर केल्या. आणि इथल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.